नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसनायके अनुराधापुरा हांगा रेल्वे प्रकल्पाचो शुभारंभ करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज तमिळनाडूत नव्या पांबन पुलाचे उक्तावण करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हिणे वक्फ दुरुस्ती विधेयकाक मान्यताय दिल्या. केंद्रीय घरमंत्री अमित शहा आयज सावन जम्मू काश्मीराक 3 दिसांची भेट दिवन सुरक्षा परिस्थितीचो नियाळ घेतले आनी सुरक्षा कर्मचाऱ्यांकडेन संवाद साधतले. आयज देशातल्या वेगवेगळ्या वाठारांनी रामनवमी व्हडा उर्बे उमेदीन मनयतात. आनी ब्राझीलात जाल्ल्या संवसारीक बॉक्सिंग कप सर्तीत भारताच्या हितेश गुलियान भांगरा पदक जिखला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसनायके आयज सकाळी श्रीलंकेच्या इतिहासिक शार अनुराधापुरा हांगा भारताच्या आदारान रेल्वे प्रकल्पाचे संयुक्त उक्तावण करतले. या प्रकल्पाक लागून जुव्याच्या उत्तर भागातल्यान राजधानी कोलंबो मेरेन श्रीलंके भितर सुरक्षित आणि विनाशील जोडणी मेळटा. तशेंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जय श्री महाबोधी देवळात आशीर्वाद घेतले. प्रधानमंत्री मोदी हांची श्रीलंका भेट ही इतिहासीक थारल्या. आपल्या भाषणात जाहीर केल्ले प्रमाण प्रधानमंत्री मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसनायके अनुराधापुरात प्रतिक्षित आशिल्लो महो ओमनथाई रेल्वे मार्गाचे उक्तावण करपाचे आसात. भारताच्या पालवान विकसित केल्लो 91.27 दशलक्ष डॉलराचो हो रेल्वे मार्ग ह्या जुव्यावयल्या राष्ट्राच्या उत्तर भागाक राजधानी कोलंबो कडेन जोडटली. प्रादेशिक जोडणी आणि अर्थिक वाढ वाढोवपाचे उतर दिता. प्रधानमंत्री मोदी हांच्या ह्या भेटीतल्यान भारत श्रीलंकेच्या द्विपक्षीय संबंधाक खूप बळगे मेळा. ताका लागून रणनीती अर्थिक आणि सांस्कृतिक सहकार्याक वाढ मेळ्या. प्रधानमंत्री मोदी हांची 3 दिसांची श्रीलंकेची भोवडी आयज सोपतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज रामनवमीच्या शुभ दिसा निमतान तमिळनाडूत रामेश्वरमाक मुखेल भुयेकडेन जोडपी नव्या पांबन रेल्वे पुलाचे उक्तावण करतले. वास्तुशिल्पाची अद्भुतताय आशिल्लो हो रेल्वे पूल 2 किलोमीटर मेरेन पातळिल्लो देशातलो पहिलो व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज आसतलो. शेजारच्या जुव्यावयल्या श्रीलंकेतल्यान आयज दनपारा प्रधानमंत्री ह्या सुवातेचेर येतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी वक्फ दुरुस्ती विधेयकाक मान्यताय दिल्या. आता हे विधेयक कायदो जाला. संसदेन ह्या सप्तकात हे विधेयक संमत केल्ले. लोकसभेत ह्या विधेयकाच्या बाजून 288 तर विरोधात 232 मतां पडिल्ली. राज्यसभेत 128 वांगड्यांनी ताच्या बाजून मतदान केल्ले जाल्यार 95 वांगड्यांनी विरोधात मतदान केल्ले. राष्ट्रपतींनी मुसलमान वक्फ निरसन विधेयक 2025 संमती दिल्या. केंद्रीय घरमंत्री अमित शहा आयज सावन जम्मू काश्मीराक 3 दिसांची भेट दिवन सुरक्षा परिस्थितीचो नियाळ घेतले आनी सुरक्षा कर्मचाऱ्यांकडेन संवाद साधतले. मंत्री शहा आपल्या 3 दिसांच्या भेटीवेळार जम्मूतल्या भाजपा आमदारांची भेट घेवपाचे आसात. ते भायर युनिफायड मुख्यालय आनी श्री अमरनाथ वर्सुकी यात्रेच्या 2 वेगवेगळ्या महत्वाच्या सुरक्षा नियाळ बसकांचे ते अध्यक्षपद सांबाळटले. मजगती मंत्री अमित शहा आयज दनपारा जम्मूत पावतले आणि सध्याच्या सरकाराच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेच्या कामगिरीचो नियाळ घेवपा खातीर सांजे भाजपाच्या 28 आमदारांची भेट घेतले. आयज श्रीरामाचो जल्मदीस. आयज देशभरातल्या वेगवेगळ्या वाठारांनी रामनवमी व्हडा धर्मीक उर्बे उमेदीन मनयतात. ह्या उत्सवात विष्णूचो 7वो अवतार भगवान रामाचो जल्म जाता. चैत्र म्हयन्याच्या 9व्या दिसा रामनवमी मनयतात. रामनवमी पयली हिंदू लोक उत्सवा पयली 9 दीस नवरात्रीचो उपास करतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फाल्यां सावन ह्या म्हयन्याचे 10 तारखे मेरेन पोर्तुगाल आनी स्लोवाकियाच्या भोवडेर वतले. पोर्तुगालाक भेट दितना राष्ट्रपती मुर्मू आपले समकक्ष राष्ट्रपती मार्सेलो रिबेलो द सोसा हांची भेट घेतल्यो आनी प्रतिनिधी पावड्यार उलोवप करतल्यो. तशेंच पोर्तुगालचे प्रधानमंत्री लुईस मॉन्तेनिग्रो आनी राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष जोझेफ पेद्रू आगियार ब्रांको हांचे त्यो भेट घेवपाचे आसात. उपरांत स्लोवाकियात राष्ट्रपती मुर्मू स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी आनी प्रधानमंत्री रॉबर्ट फिको हांचे वांगडा द्विपक्षीय बसका करतल्यो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान संसारीक ऑडियो व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद म्हणजे वेव्स 2025 आयोजित केल्या. अॅनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्म मेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करण्याची संध साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवी या उपक्रमात वाटेकार जाऊ येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org या संकेतस्थळाक मुजरत भेट दियात.
आता मुखावेलो खबरो. एक राष्ट्र एक वेचणूक ही प्रणाली चालीक लायल्यार भारताचो विकास दर 1.5% वाढटलो अशें अर्थमंत्री निर्मला सीतारमण हिणें सांगला. काल चेन्नईत एके परिसंवादात उलयतना तिणें सांगले की हाका लागून देशाचे सकल देशांतर्गत उत्पादन GDP 4.5 लाख कोटी रुपयांनी वाढटले. एकाच वेळार वेचणूक घेतल्यार 12,000 कोटी रुपया वाचतले आनी मतदानाची टक्केवारी लेगीत वाढटली अशें मंत्री सीतारमण हिणें सांगला. अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2029 उपरांतच एकाच वेळार वेचणूक घेवपाची ही प्रक्रिया सुरू करतल्यो. भारतीय जनता पार्टी आयज आपलो 45वो स्थापणूक दीस मनयता. ह्या निमतान भाजपाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री JP नड्डा नवी दिल्लीतल्या भाजपाच्या मुखेल कार्यालयात पक्षाचो ध्वज उभारतले. मंत्री नड्डा ह्या संदर्भात पार्टीच्या बूथ कार्यकर्त्यांकडेनय संवाद साधतले. भाजपा अध्यक्ष राष्ट्रीय राजधानीतल्या एका म्हालगड्या पक्ष कार्यकर्त्याच्या घरा लेगीत आयज भेट दिवपाचे आसात. मजगती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष JP नड्डा आणि भारतीय जनता पार्टीच्या 45व्या स्थापणूक दिसानिमतान पार्टीच्या कार्यकर्त्यांक परबी भेटयल्या. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्यान मीडिया एंटरटेनमेंट असोसिएशन ऑफ इंडिया तरणाटे कलाकार आणि मीडिया व्यावसायिकांखातीर वेव्स एनिम अँड मांगा कॉन्टेस्ट आयोजित करता, जाचो उद्देश निर्मात्यांखातीर अर्थव्यवस्था वाढोवप हो आसा. तळागाळातल्या पावड्यार प्रतिभा सोदप आणि उदरगत करप आणि ह्या कलाकारांखातीर व्यावसायिक मुळावी बांधावळ तयार करप हे या सर्तीचे ध्येय आसा. ही सर्त भारतभर वेगवेगळ्या शारांनी जाता. चेन्नय हांगा हे खेपे ही सर्तीचे आयोजन केला. बॉक्सिंगात आयज सकाळी ब्राझीलातल्या फोज दो इगू आसू हांगा जाल्ल्या संवसारीक बॉक्सिंग कप सर्तीत भारताच्या हितेश गुलियान दादल्यांच्या 70 किल गटात भांगरा पदक जिखला. ह्या भारतीय खेळगड्यान फायनलीत इंग्लंडच्या ऑडेल कामाराक हरयलो. मजगती दादल्यांच्या 65 किल गटात आयज आणिक एका भारतीय खेळगडो अभिनाश जामवाल हाणें रुप्या पदक जिखले आणि ताचे आदी काल दादल्यांच्या 55 किलो सर्तीत भारताचो मनीष राठोड हाणें काश्या पदक जिखिल्ले. IPL T20 क्रिकेटात काल रती चंदीगडातल्या महाराजा यादवींद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमात जाल्ल्या खेळात राजस्थान रॉयल्सान पंजाब किंग्साक 50 धावड्यांनी हरयलो. पहिली बॅटींग करतना राजस्थानान निर्धारित 20 ओव्हरींनी 4 विकेटी वगडावन वट्ट 205 धावड्यो केल्ल्यो. राजस्थाना खातीर यशस्वी जयस्वालान 45 बॉलांनी 67 धावड्यो केल्यो. पंजाबा खातीर लॉकी फर्ग्युसनान 2 विकेटी घेतल्यो. ताका जाप दितना पंजाब किंग्साक 20 ओव्हरींनी 9 विकेटी वगडावन 155 धावड्यो करप शक्य जाल्यो. काल आदी जाल्ले आणिक एके मॅचीत दिल्ली कॅपिटल्सान चेन्नईच्या MA चिदंबरम स्टेडियमात चेन्नई सुपर किंग्साक 25 धावड्यांनी हरयल्ल्यो. 184 धावड्यांच्या लक्ष्याचो फाटलाव करतना चेन्नई सुपर किंग्साक निर्धारित 20 ओव्हरींनी 5 विकेटी वगडावन 158 धावड्यो करप शक्य जाले. आयज सांजे हैदराबादात सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स हांच्या मदीं खेळ जातलो. सांजे 7:30 वरांचेर ही मॅच सुरू जातली. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसनायके आयज अनुराधापुरा हांगा रेल्वे प्रकल्पाचो शुभारंभ करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज तमिळनाडूत नव्या पांबन पुलाचे उक्तावण करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी वक्फ दुरुस्ती विधेयकाक मान्यताय दिल्या. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज सावन जम्मू काश्मीराक 3 दिसांची भेट दिवन सुरक्षा परिस्थितीचो नियाळ घेतले. आयज देशभरात वेगवेगळ्या वाठारांनी रामनवमी व्हडा उर्बे उमेदीन मनयतात. ब्राझीलात जाल्ल्या संवसारीक बॉक्सिंग कप सर्तीत भारताच्या हितेश गुलियान भांगरा पदक जिखला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.